नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. मुंबईवर 26/11 हल्ला झाला तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारं तिथलं सरकार यांना वेगळं मानू नका अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं आपली ती भूमिका अधिकृत म्हणून जाहीर केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं एअर इंडिया आणि इंडिगोनं जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत. सद्यपरिस्थितीचं निरीक्षण केलं जात असून उड्डाणांबद्दल प्रवाशांना तातडीनं सूचित करण्यात येईल. अधिक सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी विमान कंपन्यांशी संपर्क करावा आणि संकेतस्थळाला भेट द्यावी असं एअर इंडियानं म्हटलं आहे. दरम्यान आज दिल्ली विमानतळावरून नियमित आणि सामान्य उड्डाणं होत आहेत. मात्र हवाई क्षेत्राच्या बदलत्या परिस्थितीनुसार काही उड्डाणांच्या वेळांवर परिणाम होऊ शकतो असं दिल्ली विमानतळाच्या सामाजिक प्रसार माध्यम संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तान विरुद्ध राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या तसंच यासंदर्भात पसरवण्यात आलेली चुकीची माहिती खोडून काढण्याच्या उद्देशानं आजपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभरात तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. 23 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत केंद्र आणि राज्यातले मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 78वा कान चित्रपट महोत्सव आजपासून फ्रान्स इथं सुरू होत आहे. 12 दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते सहभागी होतील. प्रकाश, सौंदर्य, अॅक्शन, एक शक्तिशाली दर्शन हा यावर्षीच्या कान चित्रपट महोत्सवाचा विषय आहे. सर्वात मोठा चित्रपट महोत्सव अशी ख्याती असलेल्या या महोत्सवात जगभरातले सेलिब्रिटी आपले विशेष पेहराव या व्यासपीठावर प्रदर्शित करत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2025 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर बघता येतील. मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलं आहे. ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in/admission या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज 13 मे ते 3 जून 2025 सादर करावेत असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ पूजा रौंदळे यांनी केलं आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल केली. कोल्हापूर इथं राज्यस्तरीय नाईटेंगल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या परिचारिकांना पुरस्कार रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळात चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदांची येत्या काही वर्षात भरती केली जाणार आहे. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीनं आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत असं ते म्हणाले. नव्या नोकरभरतीच्या अनुषंगानं एसटीच्या प्रत्येक खात्यानं आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नाशिक शहरात काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 3,454 हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.